अध्याय 7 वृंदावन माझ्या जीवनातील छोट्या मोठ्या अद्भुत घटनांनी भरलेलं होतं. एके दिवशी दुपारी जंगलातील पायवाटेवरून रमत गमत जात असताना एक मारका बैल माझ्या समोर आला. त्याच्या अवाढव्य शरीराभोवती धुळीची मोठी लाट उफाळली होती आणि त्याच्या तोंडातून पांढरा फेस गळत होता. त्याने माझ्याकडे संतापाने एकटक पाहिले, रुंद जबडा उघडला, जोरदार गर्जना केली आणि पावित्रा घेऊन प्रचंड वेगाने माझ्यावर धावून आला. त्याचे खूर मला चिरडून टाकण्यासाठी सज्ज झाले. मी प्रतिकार करण्याआधीच तो थबकला. माझ्या पोटात शिंग खुपसले व डोक्याला हिसका देऊन वर काढले. मला धाप लागली. मी अलगद त्याच्या शिंगाबरोबरच अंगावरून वर जाऊन खाली जमिनीवर जोरात आपटलो गेलो. त्याने उतावीळपणे जमीन खुरानी उकरली. संतापाने नागपुड्यातून मोठा आवाज काढीत तो पुन्हा हल्ल्यासाठी सिद्ध झाला. वेदनेने गडाबडा लोळताना आपण आता संपलोच असे मला वाटले. तितक्यात नेहरू टोपी घातलेला, व्यवस्थित पोशाख केलेला एक सडपातळ वयस्कर मनुष्य तिथे आला. त्यांनी स्थानिक बोली भाषेत काहीतरी म्हटले. बैलाने आज्ञाधारकपणे मान खाली घातली आणि तो प्राणी लांब लांब पावले टाकीत शांतपणे दूर निघून गेला. मी सुटकेचा निश्वास सोडला. हात पुढे करून त्या अनोळखी मनुष्याने मला उठवले. तू ठीक आहेस ना? त्याने विचारले. तो बैल फार चिडलेला होता. बचावल्यावर मी माझे शरीर तपासले. आश्चर्य म्हणजे मला काहीच जखम झाली नव्हती आणि माझ्या वेदनाही नाहीशा झाल्या होत्या. मी पहिले पाऊल टाकल्यावर मात्र जोरात ओरडलो. एक काटा माझ्या पायात खोलवर रुतला होता. बैलाच्या शिंगानेही जेवढ्या मला वेदना दिल्या नव्हत्या तेवढ्या या काट्याने दिल्या होत्या. तो काटा काढण्यासाठी मी खाली बसलो. तितक्यात मनात विचार आला, कदाचित हा कृष्णाचा दयाळूपणा असावा. बैलाच्या शिंगाच्या बदल्यात एक काटा. मी ठीक आहे, मी उत्तरलो. मला वाचवल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. बाबा, मी नाही तुला वाचवले, तो सद्ग्रस्त हसून म्हणाला. कृष्णाने तुला वाचवले, मी केवळ एक निमित्त होतो. उत्कट भावनांनी त्याचे शब्द अडखळले. कृष्णाला त्या बदल्यात आपल्याकडून केवळ प्रेम हवंय, तो माझ्याकडे वळाला. आणि मला कुठे जखम झाली का हे पाहत माझ्या कपड्यांवरील धूळ झटकत त्याने विचारले, तू कुठून आणि इथे का आलायस? मी त्याला माझी परिस्थिती समजावून सांगितली. तसा सूर्याकडे पाहून वेळेचा अंदाज घेत तो म्हणाला, मला सभेसाठी उशीर होत आहे. तुझी इच्छा असेल तर तू माझ्याबरोबर येऊ शकतोस. जंगलातील मातीच्या पाऊल वाटेवरून आम्ही निघालो. व्यवस्थितपणे विंचरलेल्या पांढऱ्या केसांवरून त्याने टोपी काढली आणि म्हणाला, एका अपरिचित आणि विद्वान संताच्या घरी मी तुला घेऊन जात आहे. लोकांना त्यांचा परिचय नाही, परंतु या भागातील महात्मे देखील आपल्यापैकी सर्वश्रेष्ठ महात्मा म्हणून त्यांचा सन्मान करतात. आम्ही एका सपाट खडकापाशी पोहोचलो. उघड्या सांडपाण्याच्या नाल्यावर रस्ता पार करण्यासाठी पुलासारखा त्याचा वापर केला होता. त्या 3 फूट रुंद नाल्यातील काळ्या खळखळणाऱ्या सांडपाण्यातून बुडबुडे येत होते. दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असताना आम्ही काळजीपूर्वक नाला पार केला. तितक्यात एक डुक्कर आणि त्याची पिलावळ नाल्यात उतरली आणि ते कुजलेले गढूळ काळे अमृत आवाज करीत अधाशीपणे गिळत त्याची मजा लुटू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरून ती घाण गळत होती आणि ते नाकातून आनंदाने फुरफूर आवाज करीत होते. काही मिनिटांनंतर सुगंधी फुले, गुणगुणणाऱ्या मधमाशा, किलबिलणारे पक्षी आणि हिरवळीने नटलेल्या स्वर्गात आम्ही दाखल झालो. काही अंतर चालल्यावर आम्ही एका पूजेच्या कुटीच्या समोरील अंगणात येऊन पोचलो. कृपया आत या, आपल्या हाताने माझा हात दाबत माझा मार्गदर्शक मला म्हणाला. आत एका लाकडी फळीवर एक साधू बसलेला होता. त्याचा चेहरा गोल, व्यवस्थित मुंडन केलेला होता. हे मुंडन मला समजल्याप्रमाणे स्वार्थी हेतूपासून अनासक्तीचे प्रतीक होते. भगवत दास्याचे प्रतीक असणारी केसांची छोटी शेंडी डोक्याच्या मागच्या बाजूला ठेवली होती. मला कळाले की त्यांचे वय 80 पेक्षा अधिक होते. सौम्य हसून त्यांनी हात जोडले, कपाळाजवळ नेले आणि नतमस्तक होऊन म्हणाले, आमच्या कुटुंबात आम्ही तुमचे स्वागत करतो. हे विशाखा शरण बाबा होते. 5 वयस्कर साधू त्यांच्या चरणांजवळ त्यांचा शब्द न शब्द ऐकण्यासाठी उत्सुक होऊन बसले होते. विशाखा शरण बाबांनी मला न्याहाळले आणि बोलू लागले. माझे मार्गदर्शक, ज्यांना प्रत्येकजण पंडितजी म्हणत, त्यांनी माझ्यासाठी हिंदीचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. एखादा भुकेला मनुष्य जसा अन्नासाठी याचना करतो, त्याप्रमाणे जर एखाद्याने भगवंतांच्या प्रेमासाठी याचना केली तर भगवंत सर्वात दुर्मिळ प्रेमाचे भांडार त्याला प्रदान करतील. पंडितजींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, चल, तुला भूक लागली असणार, आपण प्रथम भोजन करू. त्यांच्या सहवासातील आनंदामुळे दररोज दुपारी साधारण 4 वाजता त्या पाऊल वाटेकडे माझी पावले वळत होती. मी येताच विशाखाशरण बाबा त्यांच्या हाताने मला बसण्यासाठी गवताची चटई देत आणि खाण्यासाठी थोड्या गुळाबरोबर रोटी देत. वृंदावनातील सर्वात गरिबांचे हे भोजन होते. त्यांचे अनुयायी त्यांना फार आदर देत आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास उत्सुक असत, परंतु ते नकार देत. नम्रतेची जाणीव व्हावी या उत्कट इच्छेने अगदी या वयातही ते भिक्षा मागीत. जे काही मिळायचे, बहुतांश जाड्या भरड्या रोट्या आणि गुळ. माझ्याबरोबर वाटून खाण्यात त्यांना खूप आनंद वाटायचा. वयाने जरी ते माझ्यापेक्षा 4 पटीने मोठे, एक महान संत आणि ख्यातनाम विद्वान होते, तरी देखील त्यांनी मला इतक्या दयाळूपणाने वागवले की मी आवाक झालो. विशाखाशरण बाबा वृंदावनात सर्वप्रथम साधू म्हणून 1918 आले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी इथेच व्यतीत केले. त्यांच्या गतकाळाबद्दल खूप थोडी माहिती होती, कारण क्वचितच ते त्याची चर्चा करीत असत. हिमालयात मी अशा काही साधूंबरोबर राहिलो होतो. जगाबाबत त्यांच्या मनात तीव्र औदासीन्य होते. त्यांच्या विविध अद्भुत शक्तींचा मी साक्षीदार होतो. विशाखाशरण बाबांनी कधीही कोणते चमत्कार दाखवले नाहीत किंवा शरीराला वेदना दिल्या नाहीत. केवळ प्रेमपूर्ण सेवेत ते तल्लीन असत. जेव्हा ते श्री राधाराणीच्या प्रेमाबद्दल आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीलांबद्दल बोलत, तेव्हा ते एखाद्या निष्पाप बालकाप्रमाणे होत असत आणि आध्यात्मिक पातळीवरील स्वतःच्या मानाच्या स्थानाचीही त्यांना जाणीव राहत नसे. उत्कटतेत लाजाळूपणा लपवून इतरांची अगदी साधेपणाने त्यांनी सेवा केली. त्यांच्या सहवासात मला देखील अनभिज्ञ असणारे प्रेम माझ्या अंतःकरणातून प्रकट झाले. एका प्रसंगी मी विशाखाशरण बाबांना विचारले, मी ऐकावे असे काही असेल तर कृपा करून मला सांगा. त्यांच्या लाकडी फळीवर बसून त्यांनी डोळे बंद केले. समाधी स्थितीत प्रवेश करीत माझ्या भावना, माझे प्रश्न आणि कृष्णाला आलिंगन देण्याची तीव्र इच्छा यासंबंधी त्यांच्या मुखातून उपदेश बाहेर पडले. पंडितजींनी डोळे बंद करून माझ्यासाठी इंग्रजीमध्ये भाषांतर केले. मी ऐकत राहिलो. भगवान श्रीकृष्णांचा देह विशुद्ध आध्यात्मिक आहे. त्यांचे रूप सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आणि आनंदमय आहे. भगवंतांच्या आध्यात्मिक जगातील रूपाचे वर्णन करताना वैदिक शास्त्रांचे आणि कोट्यवधी संतांचे एकमत होते. त्यांच्या सौंदर्याचे भौतिक इंद्रियांनी आपण वर्णन करू शकत नाही, परंतु मनुष्याला आकलन होईल असे शास्त्र त्यांचे वर्णन करतात. ते सर्व सौंदर्याचे स्रोत आहेत. करचरणांच्या कोमल तळव्यांचा कमळाप्रमाणे गुलाबी वर्ण वगळता त्यांच्या शरीराचा वर्ण वर्षा ऋतूतील नूतन मेघाप्रमाणे निळसर आहे. सर्वत्र संचार करणाऱ्या त्यांच्या नेत्रांचा आकार पूर्ण उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे आहे. नासिका तिळाच्या फुलाप्रमाणे कोमल, अधर बिंबफळासमान अरुण वर्णाचे आणि दंतपंक्ती मोत्यांच्या लढीप्रमाणे आहे. त्यांचे कपाळ आणि गाल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुंदर आहेत. सर्व श्रवण करणारे त्यांचे कर्ण मकरकुंडलांनी सुशोभित आहेत. रेशमाप्रमाणे चमकणारे काळे केस सुंदर मुखचंद्राभोवती रुळले आहेत. छोट्या छोट्या फुलांच्या माळांनी, रत्नांनी व मोरपिसांनी त्यांना सजविले आहे. त्यांचा कंठ शंकाप्रमाणे वलयाकृती आहे, तर त्यांचे प्रत्येक अंग ताज्या नवनीताप्रमाणे मृदू आहे. तरीही त्यांची कार्यशक्ती वज्रासमान आहे. ते अनंत आहेत, पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांच्या शक्तींनी सर्व दिव्य आणि भौतिक जगतांना व्यापलेले आहे. तरीही जीवाचा निरंतर सखा आणि कर्मांचा साक्षीदार म्हणून हृदयात व्यक्तिशा निवास करण्यासाठी ते अनंत रूपे घेतात. कधीकधी एखाद्या शिस्तप्रिय पित्याप्रमाणे ते संपूर्ण भौतिक निर्मितीचे नियंत्रण करतात. परंतु सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक जगामध्ये कृष्ण हे सर्वश्रेष्ठ उपभोक्ता आहेत. त्यांच्या खेळकर लीलांनी, विनोदी शब्दांनी आणि खोड्यांनी ते सर्वांना आनंद देतात. जेव्हा त्रिभंग रूपात उभे राहून ते बासरी वाजवितात, तेव्हा सर्वांना आनंद देणाऱ्या प्रेमाने हृदयाला भुरळ पाडतात. त्या आनंदी वातावरणात विशाखा शरण बाबा सांगत होते आणि मी तल्लीन होऊन ऐकत होतो. आणि भगवंतांची दुसरी बाजू जी स्त्री तत्व राधाराणी आहे, तिचा वर्ण तप्त सुवर्णाप्रमाणे आहे. ती सर्व जीवांची कृपाळू माता आहे. तिच्या लोभस गुणलक्षणांनी ती अगदी कृष्णांचेही मन मोहून टाकते. पण तिच्या वर्णनाचा आरंभ करण्यासही मी अपात्र आहे. तिच्यामुळे आध्यात्मिक जग निरंतर आनंदाने भरून जाते. तिचे ते प्रेम म्हणजे सर्व व्यापक सत्य आहे. त्यांचे मनमोहक वर्णन आता भगवंतांच्या व्यक्तिगत रूपाच्या विद्वत्तापूर्ण पृथक्करणाकडे वळले. ते माझ्या चिकित्सक पाश्चात्य मनाचा क्षोभ कमी करणारे होते. भगवंतांचे असे वर्णन मानवी लक्षणाचे आहे, किंवा भगवंतांवर मानवसदृश्य गुण लादण्याचा हा प्रयत्न आहे असे एखाद्याला वाटू शकते. परंतु मनुष्याला अल्प प्रमाणात जे गुण प्राप्त झाले आहेत, त्यांचे उगमस्थान भगवंत आहेत. जसे पवित्र बायबलमध्ये म्हटले आहे, मनुष्य हा देवाच्या प्रतिमेतून बनविला आहे. भगवंतांच्या एकत्वाची त्यांची कल्पना केवळ प्रतीकात्मक किंवा दृष्टांतात्मक नव्हती, ती अतिशय आंतरिक होती. आपल्या विषयासक्त किंवा बौद्धिक क्षेत्राच्या खूप पलीकडे जाऊन एखादे आध्यात्मिक सत्य होते. त्यांच्यासाठी भगवंतांना प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रामाणिक भक्ती हाच होता. भगवंतांचे नामस्मरण, इतरांची नम्रतेने सेवा आणि अर्चविग्रहांकडे प्रार्थना या साधनांची खोलवर पारख करण्यास हळूहळू मी सुरुवात केली असल्याचे मला जाणवले. एके दिवशी दुपारी विशाखा शरण बाबा आणि इतर साधू हे धातूची बटणे, बाहेर आलेला अँटेना आणि वरील पृष्ठभाग बाकदार अशा एका जुन्या लाकडी रेडिओसमोर जमलेले मला आढळले. कदाचित तो 1930 बनविलेला असेल. त्यातून खरखरणारा आवाज बाहेर आला. मला बैलापासून वाचविणाऱ्या त्या मित्राने माझ्यासाठी बातम्यांचे भाषांतर केले. भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरू आहे. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट पसरले. युद्धाने उग्र रूप धारण केले आहे. बॉम्ब फेकले जात आहेत आणि हजारोंनी सैन्याच्या तुकड्या लढत आहेत. कोणतीच जागा सुरक्षित नाही. सरकारने रात्रीच्या बॉम्ब हल्ल्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाह खंडित करून ब्लॅकआउट पुकारला आहे. त्यांचे लक्ष पुन्हा बातम्यांच्या खरखरणाऱ्या आवाजाकडे केंद्रित झाले. अमेरिकेने सर्व अमेरिकन लोकांना ताबडतोब भारत सोडण्याची सूचना दिली आहे. आता मला अमेरिकी असण्यापेक्षा भारतीय साधू असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे ती मला लागू पडते याची मला क्वचितच जाणीव झाली. तरीही युद्धाच्या बातम्यांनी माझ्या आईवडिलांची काळजी आणखी वाढली असेल. मी सुरक्षित असल्याचे त्यांना कळविण्यासाठी माझ्या 21व्या जन्मदिनी 7 डिसेंबर 1971 रोजी मी त्यांना एक पत्र लिहिले. तीर्थरूप आई बाबा यास, पृथ्वीवरील ही युद्धे म्हणजे मनुष्याच्या मनातील संघर्षाचे प्रकटीकरण आहे. ज्या क्षणी आपल्याला भगवंतांचा विसर पडतो, तेव्हा आपण युद्ध क्षेत्रात प्रवेश करतो. आज व्हिएतनाममध्ये, इस्रायलमध्ये आणि आता भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे. जोपर्यंत आपण आपल्या मनातील भावनांच्या उद्रेकाच्या कैदेत आहोत, तोपर्यंत आपण सर्व युद्धभूमीत उपस्थित आहोत. मी सुरक्षित आहे याची खात्री असू द्या. आपला कृपाभिलाषी रिचर्ड. अमेरिकेत व्हिएतनामच्या युद्धाने माझे सहकारी पीडित झाले होते. त्यावेळी या ठिकाणी मी स्वतःला एका वेगळ्याच युद्धभूमीवर पाहत होतो. आणखी युद्ध का? 1947 भारताच्या फाळणीने पाकिस्तानात फूट निर्माण झाली होती आणि भारताच्या विरुद्ध बाजूंना पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान तयार झाले होते. पश्चिम पाकिस्तानी लढाऊ विमानांनी सूड म्हणून 3 डिसेंबर 1971 रोजी भारतावर हल्ला केला, कारण स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या पूर्व पाकिस्तानी गटाला भारताने मदत केली होती. भारत आणि पश्चिम पाकिस्तानात जोरदार युद्ध सुरू झाले. जमीन, हवाई आणि आरमारी आक्रमक लढ्यापाठोपाठ रक्तरंजित युद्ध सुरू झाले. हजारोंचे प्राण गेले आणि कित्येक जखमी झाले. 14 दिवसांनंतर पश्चिम पाकिस्तान पराभूत झाल्याने शरण आला आणि पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र राष्ट्रात बांगलादेशात रूपांतर झाले. युद्धाचा जोर वाढत होता तेव्हा विशाखाशरण बाबा आणि इतर साधू रेडिओभोवती जमा झाले आणि संध्याकाळच्या बातम्या ऐकू लागले. जेव्हा त्यांनी रक्तपाताबद्दल ऐकले तेव्हा सहानुभूतीच्या अश्रूंनी त्यांचे डोळे पाणावले. रेडिओ बंद केल्यावर भगवंतांविषयीच्या चर्चेत त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आणि आनंद घेऊ लागले. या एकाच वेळी ते जन्ममृत्यूच्या पलीकडे असणाऱ्या आध्यात्मिक सत्यामध्ये तल्लीन झाले, तसे सभोवताली मानवाला होणाऱ्या दुःखामुळे व्यथितही झाले. विशाखाशरण बाबा आणि त्यांचे अनुयायी मला संयमाचा सद्गुण शिकवत होते. ही एक कला होती. त्यासाठी प्रगल्भता आणि साक्षात्कार या दोन्हींची आवश्यकता होती. जगातील समस्या आणि इतरांच्या भौतिक पातळीवरील वेदनांबाबत संवेदनशील असणे याचा अर्थ एखाद्याने आध्यात्मिक पातळीवर दुर्लक्ष करणे असा होत नाही. जीवांप्रती दयाभाव हा आदर्श मनुष्यामधील अनेक गुणांपैकी एक आहे. हा गुण प्रेमळ भगवंत कसा स्वाभाविकपणे जागृत करतात हे मी पाहिले आणि शिकलो देखील.